पहिले शमुएल अध्याय 28. त्या दिवसात असे झाले की फिलिस्त्यांनी आपली सैन्ये इस्रायलाशी लढायला एकत्र केली. तेव्हा आखीश दाविदाला म्हणाला, तुला आणि तुझ्या मनुष्यांना लढाईस माझ्याबरोबर यायचे हे तू खचित समज. दाविदाने आखीशाला म्हटले, तुझा दास काय करील हे तू खचित जाणशील. तेव्हा आखीश दाविदाला म्हणाला, याकरता तुला मी आपल्या मस्तकाचा रक्षक असा कायमचा ठेवीन. शमुएल तर मेला होता व सर्व इस्रायलांनी त्याच्यासाठी शोक करून त्यास रामा येथे त्याच्या नगरात पुरले होते. भूते ज्यांच्या परिचयाची होती अशा जाणत्या लोकास व जादूगीरांना शौलाने आपल्या प्रदेशातून हकलून लावले होते. फिलिस्त्यांनी एकत्र जमून शुनेमात येऊन तळ दिला आणि शौलाने सर्व इस्रायलास एकत्र जमून गिलबोवा येथे तळ दिला. शौलाने फिलिस्त्यांचे सैन्य पाहिले तेव्हा तो भ्याला व त्याचे मन फार घाबरले. शौलाने परमेश्वरास विचारले तेव्हा परमेश्वराने त्यास स्वप्नाकडून किंवा उरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिले नाही. मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन. तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास म्हटले, पहा, भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एनदोर येथे आहे. मग शौलाने वेश पालटून निराळी वस्त्रे अंगात घातली आणि तो आपणाबरोबर दोन माणसे घेऊन त्या स्त्रीकडे रात्री गेला आणि त्याने तिला म्हटले, तुझ्या भूतविद्येने मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी वर आण. तेव्हा ती स्त्री त्यास म्हणाली, पहा शौलाने हे काय केले आहे, त्याने भूते ज्यांच्या परिचयाची आहेत अशा जाणत्यांना व जादूगीरांना देशातून कसे काढून टाकले आहे हे तू जाणतोस, तर मी मरावे असे करण्यासाठी तू कशाला माझ्या जीवाला पाश घालतोस. तेव्हा शौलाने तिच्याशी शपथ वाहून म्हटले, परमेश्वर जिवंत आहे, या गोष्टीवरून तुला काही शिक्षा होणार नाही. मग त्या स्त्रीने म्हटले, तुझ्यासाठी मी कुणाला वर आणू. तेव्हा तो म्हणाला, माझ्यासाठी शमुएलाला वर आण. त्या स्त्रीने शमुएलाला पाहिले तेव्हा ती मोठ्याने ओरडली. मग ती स्त्री शौलाला म्हणाली, तू मला का फसवले, कारण तू शौल आहेस. राजा तिला म्हणाला, भिऊ नको, तू काय पाहतेस. तेव्हा ती स्त्री शौलाला म्हणाली, मी दैवत भूमीतून वर येताना पाहते. मग तो तिला म्हणाला, तो कोणत्या रूपाचा आहे. तिने म्हटले, म्हातारा मनुष्य झगा घातलेला असा आहे. तेव्हा तो शमुएल आहे असे शौल समजला आणि आपले तोंड भूमीकडे लवून नमला. मग शमुएल शौलाला म्हणाला, तू मला वर आणून का त्रास दिला आहेस. तेव्हा शौलाने उत्तर केले, मी फार संकटात पडलो आहे, कारण फिलिस्ती माझ्याशी लढाई करीत आहेत आणि परमेश्वर मला सोडून गेला आहे आणि तो भविष्यवाद्यांकडून किंवा स्वप्नांकडून मला उत्तर देत नाही. मी काय करावे हे तुम्ही मला कळवावे, म्हणून मी तुम्हास बोलावले आहे. तेव्हा शमुएल म्हणाला, परमेश्वर तुला सोडून गेला आहे व तुझा विरोधी झाला आहे, तर तू कशाला मला विचारतोस. जसे परमेश्वराने माझ्याकडून तुला सांगितले तसे त्याने तुझे केले आहे. परमेश्वराने तुझ्या हातातून राज्य काढून घेतले आहे आणि तुझा शेजारी दावीद याला ते दिले आहे, कारण तू देवाची वाणी मानली नाहीस आणि त्याचा तीव्र क्रोध अमालेकावर घातला नाही, म्हणून आज परमेश्वराने तुझे असे केले आहे. परमेश्वर इस्रायलास तुझ्याबरोबर फिलिस्त्यांच्या हाती देईल. उद्या तू तुझ्या मुलांसमवेत माझ्याजवळ असशील. परमेश्वर इस्रायलाचे सैन्य फिलिस्त्यांच्या हाती देईल. तेव्हा शमुएलाच्या शब्दांमुळे शौल लागलाच भूमीवर उपडा पडला आणि फार भयभीत झाला व त्याच्यात काही शक्ती राहिली नाही, कारण सर्व दिवस आणि सारी रात्र त्याने काही भाकर खाल्ली नव्हती. मग त्या स्त्रीने शौलाकडे येऊन तो फार घाबरला आहे असे पाहून त्यास म्हटले, पहा तुमच्या दासीने तुमची वाणी ऐकली आहे आणि मी आपला जीव आपल्या मुठी धरून तुम्ही माझ्याशी जे शब्द बोलला ते ऐकले आहेत। तर आता मी तुम्हास विनंती करते, तुम्हीही आपल्या दासीचा शब्द ऐका आणि मला तुमच्या पुढे भाकरीचा तुकडा ठेवून द्या, तो तुम्ही खा, यासाठी की तुम्ही वाटेने जाल तेव्हा तुम्हास शक्ती असावी। परंतु त्याने नाकारून म्हटले, मी खाणार नाही। मग त्याच्या चाकरांनी व त्या स्त्रीनेही त्यास आग्रह केला, तेव्हा त्याने त्यांचा शब्द ऐकला व तो भूमीवरून उठून पलंगावर बसला। त्या स्त्रीच्या घरात पुष्ट वासरू होते, ते तिने मोठ्या घाईने कापले, तिने पीठ घेतले व ते मळून त्याच्या बेखमीर भाकरी भाजल्या। मग तिने ते शौलापुढे व त्याच्या चाकरांपुढे ठेवले आणि ते जेवले। मग ते उठले आणि त्याच रात्री निघून गेले।